पैसे पोराच्या ऑपरेशनचा खर्च कसा निभावलास म्हणायचं?
अरे समधी कृपा, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या आहे गड्या.
ते कसं काय?
या योजनेमध्ये आपल्याला आरोग्य पत्र मिळतं, ज्यामुळे वर्षाला 1.5 लाखापर्यंतच्या उपचाराचा मोफत फायदा घेता येतो गड्या.
आणि आरोग्य पत्र नसलं तर?
हा, रेशन कार्ड दाखवायचं, लाभ घ्यायचा.
एकदम छक योजना आहे ती.
होय, महाराष्ट्र शासनाची राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना. योजनेअंतर्गत सर्व पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना निवडक गंभीर शस्त्रक्रियांसाठी 1.5 लाखापर्यंतचे मोफत वैद्यकीय उपचार मिळतात. आपल्या आरोग्य पत्रासाठी जवळचे महा ई सेवा केंद्र, संग्राम केंद्र किंवा टपाल कार्यालयाशी संपर्क करा.
लक्षात घ्या, रेशन कार्ड दाखवूनही मोफत उपचाराचा लाभ घेता येतो. अधिक माहितीसाठी 1553888 वर कॉल करा.